नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतीय लष्कराचा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला. देशभरात आज युद्धसज्जता सराव. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह 16 ठिकाणांचा समावेश. 5,503 कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णय. येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमध्ये पुण्याच्या सिद्धेश घोरपडेला सुवर्णपदक. महाराष्ट्र 12 पदकांसह तिसऱ्या स्थानी. आणि मराठवाड्यात आज अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मध्यरात्री पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं असून या हल्ल्याची योजना आखलेल्या तळांवर हा हल्ला केल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला यात लक्ष्य केलं नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती. भारत सरकारने आपली कटिबद्ध निश्चित केली असल्याचंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान भारतीय लष्कर आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहे. देशभरात आज मॉकड्रील म्हणजेच युद्ध सज्जता सराव घेण्यात येणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्ध सदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून सुसज्ज राहण्याच्या उद्देशानं हा सराव होत आहे. देशातल्या 259 शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रील घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यातल्या 16 ठिकाणांची 3 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात मुंबई, उरण आणि तारापूर, दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, धाटाव, नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळवायशेत, पिंपरी चिंचवड, तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. हवाई हल्ल्याच्या वेळी वाजवला जाणारा सायरन या सरावादरम्यान वाजवला जाईल. हल्ला झाल्यास करण्याच्या हालचालींविषयी नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं तसंच धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, नियंत्रण कक्ष इत्यादींची सज्जता तपासून पाहणं हा या सरावाचा भाग आहे. राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता 5,503 कोटी 69 लाख रुपयांच्या विकास आराखड्यांना राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्तानं राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी इथं घेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
या त्रिशताब्दीचं औचित्य साधून याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार 147 कोटी रुपये, श्री क्षेत्र तुळजा भवानी मंदिर विकास आराखडा 1,865 कोटी रुपये, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा 259 कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर विकास आराखडा 275 कोटी रुपये, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा 1,445 कोटी रुपये आणि श्री क्षेत्र माहूरगड इथला विकास आराखडा 829 कोटी रुपये असे जवळपास 5,503 कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे.
राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणं, मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय स्थापन करणं, अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणं, धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांना प्रवेश देण्याबाबत यशवंत विद्यार्थी योजना राबवणं, धनगर समाजातल्या मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना सुरू करणं, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश 2025 जारी करणं आदी निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. विकसित महाराष्ट्र, ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या 3 बाबींवर आधारित 150 दिवसांचा कृती आराखडा मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमात 706 विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले. 150 दिवसांच्या कार्यक्रमाबाबत आज तपशील देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं 2022 आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसारच या निवडणुका घेण्याचे तसंच 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीसंदर्भात अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
7व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत काल पुण्याच्या सिद्धेश घोरपडेनं सायकलिंगच्या स्क्रॅच रेस प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं, तर मुलींच्या गटात जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे हिनं मेडल टाईम ट्रायल प्रकारात, रौप्य आणि स्क्रॅच रेस प्रकारात कांस्यपदक अशा 2 पदकांची कमाई केली. मल्लखांबमध्ये सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्यपदकासह एकूण 12 पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदतालिकेत 3र्या स्थानी आहे. राज्यात अनेक भागात कालही अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला, तसंच गंगापूर तालुक्यातल्या मांजरी इथं गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यात निफाड, पेठ, बागलाण तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी कांदा चाळीवरील पत्रे उडाले. जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकाचं देखील नुकसान झालं. दरम्यान पुढचे 4 दिवस मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात काल सर्वात जास्त 41.8° सेल्सिअस तापमान मालेगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 41, धाराशिव इथं 40.6 तर छत्रपती संभाजीनगर इथं 38.8° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन अर्थात वेव्ज शिखर परिषदेत गौरवण्यात आलेल्या आसावरी बोधनकर जोशी यांचा काल लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्या या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. भारत की गुंज या राष्ट्रीय स्तरावरच्या रिअॅलिटी शोमध्ये आसावरी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत स्टार ऑफ द सीझन हा पुरस्कार पटकावला असून हा बहुमान मिळवणाऱ्या त्या भारतातल्या पहिल्या कलाकार ठरल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या 19,000 प्रमाणपत्रांमधली 50% जन्म प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बीड इथं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेट घेतल्यानंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. सोमय्या यांनी बोगस प्रमाणपत्र संदर्भात बीड जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. लातूर इथं काल जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण दिशा समितीची आढावा बैठक खासदार डॉ शिवाजी काळगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शैक्षणिक, कृषी विषयक आणि दळणवळण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. छत्रपती संभाजीनगर नजीक सातारा परिसरात महावितरणच्या सातारा उपकेंद्रात 10 EVM नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर काल महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. सातारा आणि देवळाई परिसरातल्या ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने 33 KV उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ केली आहे. यामुळे या परिसरातल्या 12,000 ग्राहकांना लाभ होणार आहे. जालना शहरातल्या गांधीनगर भागात काल सकाळी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 1 8-वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. संध्या प्रभुदास पाटोळे असं मृत मुलीचं नाव आहे. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत महापालिका आयुक्तांशी संवाद साधून मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन जायकवाडी पंपगृहातला वीज पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे काल काही वेळ बंद झाल्यामुळे सुमारे 5.5 तास पाण्याची उचल होऊ शकली नाही. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा काही काळासाठी विस्कळीत होणार असल्याची माहिती जायकवाडी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता DP गायकवाड यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय लष्कराचा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला. देशभरात आज युद्धसज्जता सराव, राज्यात छत्रपती संभाजीनगरसह 16 ठिकाणांचा समावेश आणि मराठवाड्यात आज अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.